नमस्कार, मी कौस्तुभ पटाई. ऐकूयात काही ठळक घडामोडी. औद्योगिक संबंध संहिता विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर, काँग्रेसचे खासदार एम के विष्णू प्रसाद यांनी भाग घेतला. दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आपण हक्कभंग नोटीस दिल्याचं भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्पावरल्या चर्चेला राज्यसभेत उत्तर देणार आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर जानेवारी महिन्यात 2.3% राहिला. अन्न पदार्थांच्या भाववाढीचा दर 2.13% होता. 14 कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशाच्या विविध भागात अंशतः प्रतिसाद मिळाला. नवीन कामगार कायदे, बीज विधेयक, वीज सुधारणा विधेयक तसंच अणुऊर्जा विकास विधेयक मागे घ्यावं, विकसित भारत जी रामजी योजनेऐवजी मनरेगाचं पुनरुज्जीवन करावं या आणि इतर मागण्यांसाठी कामगार संघटनांनी एकत्र येऊन आजचा बंद पुकारला आहे. 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणी बीड जिल्ह्यात 17 शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौसाळा इथं परवा 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ड्रोनवरून गस्त घालणाऱ्या कॅमेऱ्यांनी हे शिक्षक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असल्याची दृश्य टिपली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 559 अंकांची घसरण झाली आणि तो 83,675 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 147 अंकांची घसरण नोंदवत 25,807 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.